नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महिला केंद्रित विकास हा आपल्या सरकारच्या प्रत्येक योजनेचा गाभा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी. डीएपी खताची उपलब्धता मागणीच्या तुलनेत कमी असल्यानं पर्यायी खतांचा वापर करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. परभणी आणि जालना इथं विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण. आणि आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 24 पदकांसह भारत दुसऱ्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. महिला केंद्रित विकास हा आपल्या सरकारच्या प्रत्येक योजनेचा गाभा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्य प्रदेशातल्या भोपाळ इथं काल अहिल्यादेवी होळकर महिला सशक्तीकरण महासंमेलनात ते बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे विचार प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचं अनुकरण करण्याची आज गरज असल्याचं पंतप्रधान म्हणाले. अहिल्यादेवींचं नाव ऐकताच मनात श्रद्धाभाव निर्माण होतो आणि कोणत्याही कठीण परिस्थितीत राज्य कसं पुढे न्यायचं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे असंही त्यांनी नमूद केलं. गरीब आणि वंचितांच्या उत्थानासाठी त्यांचं मोठं योगदान असून भारतीय वारशाच्या त्या खूप मोठ्या संरक्षक होत्या असं सांगून पंतप्रधानांनी अहिल्याबाईंच्या कार्याला उजाळा दिला.
देवी अहल्याबाई भारत की विरासत की बहुत बड़ी संरक्षक थी. जब देश की संस्कृति पर हमारे तीर्थ स्थलों पर हमले हो रहे थे तब लोक माता ने उन्हें संरक्षित करने का बीड़ा उठाया. उन्होंने काशी विश्वनाथ सहित पूरे देश में हमारे अनेकों मंदिरों का पुनर्निर्माण किया.
यासोबतच पंतप्रधानांनी नमो ड्रोन दीदी, ऑपरेशन सिंदूरमधलं महिलांचं योगदान आणि अंतराळ विज्ञानातली महिलांची वाटचाल आदींचा उल्लेख करत आजच्या स्त्री शक्तीचाही गौरव केला. अहिल्याबाईंच्या स्मरणार्थ एका टपाल तिकीटाचं आणि विशेष नाण्याचं प्रकाशन तसंच अनेक प्रकल्पांचं आणि योजनांचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती काल सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी झाली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडिया अहिल्यादेव होळकर यांच्या जन्मगावी झालेल्या जयंतीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे उपस्थित होते. यावेळी विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. अहिल्यादेवींनी केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात क्रांती घडवली असं सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली. अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रजाहितदक्ष राज्यकारभाराचा आदर्श समोर ठेवून राज्य शासन देखील वंचितांच्या कल्याणासाठी काम करेल असं ते म्हणाले.
मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की ज्या प्रकारे वंचितांकरता अहिल्या मातांनी राज्य चालवलं आम्ही देखील हे युतीचं सरकार अशाच प्रकारे वंचितांकरता या ठिकाणी चालवू आणि त्याकरता आम्ही आमच्या जीवनाचा एक एक क्षण घालवू ही प्रतिज्ञा आज अहिल्या मातेंच्या समोर आम्ही सगळे या ठिकाणी करतो.
अहिल्यादेवींची महती देशातल्या सर्व भाषिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट निर्माण केला जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सुराज्य म्हणजे काय हे अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रशासनातून दिसून येतं, त्या महाराष्ट्राच्या अभिमान होत्या असं उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. यावेळी जन्मभूमी ते कर्मभूमी म्हणजेच चौंडी ते इंदोर या बससेवेचा प्रारंभ करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर शहरात कोकणवाडी चौक इथल्या अहिल्यादेवींच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. शहरातल्या अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार केलेल्या सातारा खंडोबा मंदिरात सातारा धनगर समाज जयंती उत्सव समितीच्या वतीनं अहिल्यादेवींना अभिवादन करण्यात आलं. परभणी इथं निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं अहिल्यादेवींचं भव्य स्मारक बनवण्यात येणार असल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं. यामध्ये अहिल्यादेवींचा पुतळा लोकसहभागातून उभारण्यात येणार असून आमदार पाटील यांनी 1 लाख रुपये देऊन निधी संकलनाचा शुभारंभ केला. नांदेड शहरातल्या व्हीआयपी रोडवरील अहिल्यादेवींच्या नियोजित पुतळ्या ठिकाणी संयुक्त जयंती मंडळाच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली. विविध पक्ष संघटनांच्या वतीनं अभिवादन, अन्नदान असे कार्यक्रम घेण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. भारतीय जनता पक्ष जालना महानगरतर्फे आयोजित मॅरेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे यावेळी उपस्थित होते. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
महाबीज सोयाबीन वाण महाबीज किमया, मजबूत झाड झुपकेदार शेंगा दणदणीत उत्पादन, प्रगतीची माया महाबीज किमया। महाबीज सोयाबीन वाण महाबीज किमया, मजबूत झाड झुपकेदार शेंगा दणदणीत उत्पादन, प्रगतीची माया महाबीज किमया।
राज्यासाठी 5.5 लाख मेट्रिक टन डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजे डीएपी मागणी असताना केवळ 94,000 मेट्रिक टन खत साठा शिल्लक होता, म्हणजे मागणीच्या तुलनेत केवळ 17% उपलब्धता आहे। परिणामी अनेक जिल्ह्यांमध्ये तुटवडा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी डीएपीला बाजारात पर्यायी असलेली खतं वापरावीत असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे। डीएपीऐवजी युरिया अर्धी गोणी आणि एसएसपी 3 गोणी खतांचा वापर डीएपीला चांगला पर्याय आहे। एसएसपी सोबत संयुक्त खतांचाही वापर करावा असं आवाहन पुणे कृषी संचालक सुनील बोरकर यांनी केलं आहे। परभणी जिल्ह्यातल्या पेडगाव इथं काल विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला। मृदा आरोग्य चांगलं राहावं यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असं आवाहन कुलगुरूंनी यावेळी केलं। ड्रोन तंत्रज्ञानाविषयी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली। या कार्यक्रमात शेतीतील समस्यांचं निराकरण होण्यासाठी मदत होईल असं युवा शेतकरी मंगेश देशमुख आणि प्रियंका कांबळे यांनी सांगितलं। ते म्हणाले,
आम्हा महिलांना खूप छान माहिती मिळाली, नवनवीन तंत्रज्ञान नवनवीन प्रयोग सांगितले आणि ड्रोन दीदी विषयी माहिती दिली। सरांनी ड्रोन विषयी असं माहिती दिली की आपल्याला असं फवारणीच्या वेळेस ते खूप कष्ट करावे लागतात, ते कष्ट आमचे कमी झाले। महिला सक्षमीकरणाविषयी खूप छान माहिती मिळाली आज पेडगावमध्ये। असेच नवनवीन कार्यक्रम आमच्या गावात व्हावेत हीच माझी अपेक्षा। धन्यवाद।
त्यावेळी त्यांनी खरीप पिकाचे नियोजनाबद्दल मार्गदर्शन केले, तसेच फळबाग लागवडीबद्दल मार्गदर्शन केले आणि ड्रोन प्रात्यक्षिक देण्यात आले। ड्रोनद्वारे शेताची फवारणी करण्यासाठी चांगलं मार्गदर्शन मिळाले, तसेच कृषी विस्तार एआयएपचं इथं माहिती देण्यात आली। धन्यवाद।
जालना इथल्या खरपुडी कृषी विज्ञान केंद्राद्वारे सुरू असलेल्या विकसित कृषी संकल्प अभियानात काल घनसावंगी तालुक्यातल्या पानेवाडी इथं शेतकऱ्यांना बियाणे उगवण शक्ती चाचणीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। राजगुरुनगर इथल्या राष्ट्रीय कांदा आणि लसूण संचालनालयाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ ए थंगासामी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राहुल चौधरी यांनी यावेळी मार्गदर्शन केलं। परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या 53व्या बैठकीचा काल समारोप झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते। या बैठकीत महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठाचे 8 वाण 3 कृषी यंत्रे अवजारे 61 पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता देण्यात आली। आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारत 8 सुवर्ण 10 रौप्य आणि 6 कांस्यपदकांसह एकूण 24 पदकं जिंकून दुसऱ्या स्थानावर राहिला। काल समारोपाच्या दिवशी भारतीय खेळाडूंनी 3 रौप्य आणि 3 कांस्यपदकांची कमाई केली। 4000 मीटर रिले शर्यतीत श्राबनी नंदा, अभिनय राजराजन, स्नेहा SS आणि नित्या गंधे यांच्या संघानं, 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत पारुल चौधरीनं, तर पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सचिन यादवनं रौप्य पदक जिंकलं। धावण्याच्या शर्यतीत पूजा, अनिमेश कुजूर आणि विद्या रामराज यांनी कांस्य पदक मिळवलं। जागतिक तंबाखू विरोधी दिन काल पाळण्यात आला। याअंतर्गत तंबाखूच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या गंभीर आजारांविषयी जनजागृती करण्यात येते। छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालय आणि मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने काल बाईक रॅली काढण्यात आली। यावेळी तंबाखूजन्य पदार्थ टाळा, व्यसनमुक्त व्हा, आरोग्य सांभाळा अशी जनजागृती करण्यात आली। धाराशिव आणि तुळजापूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल पाहणी केली। या पावसामुळे शेती, फळबागा, जनावरे, घरे आणि इतर मालमत्तेचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। वीज पडून 2 जणांचा मृत्यू झाला तर 36 जनावरं दगावली। नुकसानीचे तातडीनं पंचनामे पूर्ण करून मदतीसाठी अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश आमदार पाटील यांनी प्रशासनाला दिले। येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर मराठवाड्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। महिला केंद्रित विकास हा आपल्या सरकारच्या प्रत्येक योजनेचा गाभा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी आणि परभणी आणि जालना इथं विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।